रसिक मित्रांनो, माझ्या काही कविता मी आपल्याला सादर करीत आहे. काही निवडक कवितांचा हा श्राव्य आणि छोटा संग्रह आहे असं म्हणायला हरकत नाही. 1933 माझा पहिला कविता संग्रह जीवनलहरी प्रकाशित झाला. तेव्हापासून आजवर लिहिलेल्या कवितांतून 30-40 कविता निवडून काढणं हे कठीण आहे, विशेषतः लेखकाला, कारण जवळजवळ प्रत्येक कवितेमध्ये तो कमी अधिक प्रमाणात गुंतलेला असतो. या अडचणीतून वाट काढण्यासाठी रसिकांना पूर्व परिचित असलेल्या आणि नव्या श्रोत्यांना सुलभतेने आस्वाद घेता येतील अशा काही कविता या संग्रहासाठी निवडलेल्या आहेत. हा संग्रह आपल्याला रुचेल अशी मी आशा करतो.